नीति सूत्रे अध्याय 4 मुलांनो बापाचे शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या, कारण मी तुम्हास उत्तम धर्मोपदेश करीतो। माझे धर्मशास्त्र सोडू नका, कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो। माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो। ती मला शिकवी व म्हणे, माझी वचने तुझ्या चित्ती राहोत। तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो। ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर, ती विसरू नको। माझ्या तोंडच्या वचनाला परांगमुख होऊ नको, ते सोडू नको, म्हणजे ते तुझे संरक्षण करील। त्याची आवड धर, म्हणजे ते तुझा सांभाळ करील। ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे, म्हणून ते संपादन कर। आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर। त्याला उच्च पद दे, म्हणजे ते तुझी उन्नती करील। त्याला कवटाळून राहशील तर ते तुझे गौरव करील। ते तुला शोभिवंत शिरोभूषण देईल, तुला सुंदर मुकुट देईल। माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल। मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकविला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालविले आहे। तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत, तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही। तू शिक्षण दृढ धरून ठेव, सोडू नको, ते जवळ राख, कारण ते तुझे जीवन आहे। दुर्जनांच्या मार्गात शिरू नको, दुष्टांच्या मार्गाने चालू नको, त्यापासून दूर राहा, त्याजवळून जाऊ नको, त्यावरून मागे फिर आणि आपल्या मार्गाला लाग, कारण दुष्कर्म केल्यावाचून त्यांना झोप येत नाही। कोणाला पाडले नाही तर त्यांची झोप उडते, कारण ते दुष्टाईने मिळविलेले अन्न खातात, बलात्काराने मिळविलेला द्राक्षारस पितात। परंतु धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे, दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे। त्याला कशाची ठेच लागते हे त्यास कळत नाही। माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे। ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको, ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात। सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे। तू उद्दामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटिल वाणीपासून फार दूर राहा। तुझे डोळे नीट पुढे पाहोत, तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ राहोत। आपल्या पायांची वाट सपाट कर, तुझे सर्व मार्ग निश्चित असोत। तू डावी उजवीकडे वळू नको, दुष्कर्मातून आपले पाऊल काढ।